प्रेषितांचे कृत्य याचा 10वा अध्याय. कर्नेल नावाचा मनुष्य कैसऱ्यामध्ये राहत होता. तो इटलिक नावाच्या पलटणीत शताधिपती होता. कर्नेल हा भक्तिमान असून आपल्या कुटुंबासह देवाचे भय बाळगणारा होता. तो गोरगरिबांना पुष्कळसा दान धर्म करीत असे आणि तो नेहमी देवाची प्रार्थना करीत असे. एका दिवशी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास कर्नेलला दृष्टांत झाला. त्याने तो स्पष्टपणे पाहिला. त्या दृष्टांतात देवाचा एक दूत त्याच्याकडे आला आणि त्यास म्हणाला, कर्नेल्या. कर्नेल देवदूताकडे पाहून भयभीत होऊन आणि म्हणाला, काय आहे प्रभू? देवदूत कर्नेल्याला म्हणाला, देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे. ज्या गोष्टी तू गरिबांना दिल्या आहेस त्या देवाने पाहिल्या आहेत. देवाला तुझी आठवण आहे. तू यापो गावी माणसे पाठव आणि शिमोन नावाच्या मनुष्यास घेऊ नये. शिमोनाला पेत्र असे सुद्धा म्हणतात. तो शिमोन नावाच्या चांभाराच्या घरी राहत आहे. त्याचे घर समुद्र किनारी आहे. कर्नेल्याशी बोलणे झाल्यावर देवदूत निघून गेला. नंतर कर्नेल्याने त्याचे 2 विश्वासू नौकर व एका धर्मशील शिपायाला बोलावून घेतले. कर्नेल्याने या तिघांना घडलेले सर्व काही सांगितले आणि त्यांना यापोला पाठवले. दुसऱ्या दिवशी माणसे यापो गावाजवळ आली. ती दुपारची वेळ होती. त्याचवेळी प्रार्थना कराव्यास पेत्र गच्चीवर गेला. पेत्राला भूक लागली होती. त्यास काही खावेसे वाटले. ते पेत्रासाठी जेवणाची तयारी करीत असता पेत्राला तद्री लागली आणि आपल्या समोर आकाश उघडले असून मोठ्या चांदव्यासारखी 4 कोपरे धरून सोडलेली एक चादर पृथ्वीवर उतरत आहे असा दृष्टांत त्यास झाला. त्यामध्ये पृथ्वीवरील सर्व प्रकारचे चालणारे सरपटणारे आकाशात उडणारे पक्षी होते. नंतर एक वाणी पेत्राने ऐकली, पेत्रा उठ, यापैकी कोणताही प्राणी मारून खा. पण पेत्र म्हणाला, मी तसे कधीच करणार नाही प्रभू. जे अशुद्ध व अपवित्र आहे असे कोणतेही अन्न मी कधी खाल्लेले नाही. पण ती वाणी त्यास पुन्हा म्हणाली, देवाने या गोष्टी शुद्ध केल्या आहेत, त्यांना अशुद्ध म्हणू नकोस. असे 3 वेळा घडले. मग ते पात्र आकाशात वर घेतले गेले. पेत्र भयचकित होऊन या दृष्टांताचा अर्थ काय असावा याविषयी विचार करू लागला. ज्या लोकांस कर्नेल्याने पाठवले होते त्यांना शिमोनाचे घर सापडले. ते दाराजवळ उभे होते. त्यांनी विचारले, शिमोन पेत्र येथेच राहतो काय? पेत्र ह्या दृष्टांताविषयीचा विचार करत असता आत्मा त्यास म्हणाला, 1-3 माणसे तुला शोधित आहेस. उठ आणि पायऱ्या उतरून खाली जा, कारण मीच त्यांना पाठवले आहे. काही संशय न धरता त्यांच्या बरोबर जा. मग पेत्र खाली त्या मनुष्याकडे गेला. तो म्हणाला, तुम्ही ज्याचा शोध करीत आहात तो मीच आहे. तुम्ही येथे का आलात? ती माणसे म्हणाली, एका पवित्र देवदूताने तुम्हास आमंत्रित करण्याकरिता कर्नेल्याला सांगितले होते. कर्नेल हा शताधिपती आहे. तो नीतिमान मनुष्य आहे. तो देवाची उपासना करतो. सर्व यहुदी लोक त्याचा आदर करतात. तुम्हास घरी बोलावून तुमचे शब्द ऐकावे असे देवदूताने त्यास सांगितले आहे. पेत्रांनी त्यांना आत बोलावून घेतले व रात्रभर मुक्काम करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी पेत्र तयार झाला व त्या 3 मनुष्याबरोबर गेला. यापो येथील काही बंधूही पेत्राबरोबर गेले. दुसऱ्या दिवशी पेत्र कैसरिया शहरात आला. कर्नेल त्याची वाट पाहत होता. त्याने आपले जवळचे मित्र व नातेवाईक यांनाही आपल्या घरी जमा केले होते. जेव्हा पेत्र आत गेला तेव्हा कर्नेल त्यास भेटला. कर्नेल्याने पेत्राच्या पाया पडून आदराने त्यास नमन केले. पण पेत्र म्हणाला, उभा राहा, मी तुझ्यासारखाच मनुष्य आहे. पेत्र त्यांच्याशी बोलत घरात गेला आणि आतमध्ये बरेच लोक जमलेले त्याने पाहिले. पेत्र त्या लोकांस म्हणाला, तुम्ही हे जाणता की यहुदी मनुष्याने इतर विदेशी लोकांच्या घरी जाणे किंवा त्यांच्याशी संबंध ठेवणे हे यहुदी नियमाला धरून नाही, पण देवाने मला दाखवले आहे की इतर मनुष्य मात्राला अशुद्ध किंवा अपवित्र मानू नये. याच कारणासाठी जेव्हा हे लोक मला बोलावयास आले तेव्हा मी त्यांच्याशी वाद घातला नाही. आता कृपा करून मला सांगा, तुम्ही मला येथे का बोलावले? कर्नेलने म्हणाला, 4 दिवसापूर्वी माझ्या घरामध्ये मी प्रार्थना करीत होतो. बरोबर ह्याच वेळेला म्हणजे दुपारचे 3 वाजता मी प्रार्थना करीत होतो. अचानक एक मनुष्य माझ्या समोर उभा राहिला. त्याने लखलखीत चमकदार कपडे घातले होते. तो मनुष्य म्हणाला, कर्नेल्या, देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे. गरीब लोकांस ज्या वस्तू तू दिल्या आहेत ते देवाने पाहिले आहे. देव तुझी आठवण करतो. म्हणून यापो या शहरी काही माणसे पाठव व शिमोन पेत्राला बोलावून घे. पेत्र हा शिमोन चांभाराच्या घरी राहत आहे आणि त्याचे घर समुद्राच्या जवळ आहे. तेव्हा मी लागलीच तुम्हास निरोप पाठविला. तुम्ही येथे आलात ही तुमची मोठी कृपा आहे. तेव्हा आम्हास जे काही सांगायची आज्ञा प्रभूने तुम्हास दिली आहे ते ऐकण्यासाठी आम्ही सर्व आता येथे देवासमोर जमलेलो आहोत. पेत्राने बोलायला सुरुवात केली, मला आता हे खरोखर समजले आहे की देवाला प्रत्येक मनुष्य सारखाच आहे. प्रत्येक राष्ट्रात जो कोणी त्याची भक्ती करतो आणि योग्य ते करतो त्यास देव स्वीकारतो. व्यक्ती कोणत्या देशाची आहे हे महत्वाचे नाही. देव इस्रायली लोकांशी बोलला. देवाने त्यांना स्वार्थ पाठविली की येशू ख्रिस्ताद्वारे शांती जगात आली आहे. येशू सर्वांचा प्रभू आहे. सगळ्या यहुदिया प्रांतात काय घडले हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. त्याची सुरुवात योहानाने लोकास बाप्तिस्म्याविषयी गालील प्रांतात जो संदेश दिला त्याने झाली। नासरेतच्या येशूविषयी तुम्हाला माहित आहे, देवाने त्यास पवित्र आत्म्याच्या व सामर्थ्याचा अभिषेक केला। येशू सगळीकडे लोकांसाठी चांगल्या गोष्टी करीत गेला। जे लोक दुष्ट आत्म्याने पछाडले होते त्यांना येशूने बरे केले, कारण देव त्यांच्या बरोबर होता। येशूने संपूर्ण यहुद्या प्रांतात आणि यरुशलेम शहरात जे जे केले त्या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत। पण येशूला मारण्यात आले, लाकडाच्या वधस्तंभावर त्यांनी त्यास टांगून मारले, परंतु देवाने तिसऱ्या दिवशी त्यास जिवंत केले। देवाने येशूला लोकांना स्पष्ट पाहू दिले, परंतु सर्वच माणसांनी येशूला पाहिले नाही। देवाने त्यांना अगोदरच साक्षीदार म्हणून निवडले होते, त्यांनीच त्यास पाहिले, ते साक्षीदार आम्ही आहोत। येशू मरणातून उठविला गेल्यानंतर आम्ही त्याच्या बरोबर अन्न पाणी सेवन केले। येशूने आम्हास लोकांस उपदेश करायला सांगितले। जिवंताचा आणि मरण पावलेल्यांचा न्याय करण्यासाठी देवाने त्यास आपल्याला आहे हे सांगण्यासाठी त्याने आम्हास आज्ञा केली। जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्यास क्षमा केली जाईल। येशूच्या नावामध्ये देव त्या व्यक्तीच्या पापाची क्षमा करेल। सर्व संदेष्टे हे खरे आहे असे म्हणतात। पेत्र हे बोलत असतानाच त्याचे बोलणे ऐकत बसलेल्या सर्व लोकांवर पवित्र आत्मा उतरला। यहुदी सुंता झालेले विश्वास ठेवणारे जे पेत्राबरोबर आले होते ते चकित झाले। यहुदी नसलेल्या लोकांवर सुद्धा पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव झाला आहे, यामुळे ते चकित झाले। आणि यहुदी नसलेल्या लोकांस निरनिराळ्या भाषा बोलताना आणि देवाची स्तुती करताना यहुदी लोकांनी ऐकले। मग पेत्र म्हणाला, या लोकांस पाण्याने बाप्तिस्मा देण्यास आपण नकार देऊ शकत नाही। ज्याप्रमाणे आम्हास मिळाला त्याचप्रमाणे त्यांनाही पवित्र आत्मा मिळाला आहे। म्हणून पेत्राने कर्नेले त्याचे नातेवाईक आणि मित्र यांना येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा देण्याची आज्ञा केली। मग पेत्राने आणखी काही दिवस त्यांच्या बरोबर राहावे अशी त्या लोकांनी त्यास विनंती केली।